आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार. लोकसेवा आयोगाच्या गट ब पदासाठीच्या प्रश्नपत्रिका सुरक्षित असल्याचं एमपीएससीचं स्पष्टीकरण. माघी गणेशोत्सवासाठीही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवरची बंदी मुंबई उच्च न्यायालयाकडून कायम. आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या 23 पदकांसह महाराष्ट्र पदक तालिकेत तिसऱ्या स्थानावर. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानं सुरू होईल. दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला त्या संबोधित करतील. त्यानंतर आर्थिक सर्वेक्षण अहवाल मांडला जाईल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या शनिवारी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सोमवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलच्या आभार प्रस्तावावर दोन्ही सभागृहांमध्ये चर्चा होईल. त्यानंतर अर्थसंकल्पावर 13 फेब्रुवारीपर्यंत चर्चा होईल. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र 10 मार्चपासून सुरू होईल. या अधिवेशनात 16 विधेयकं मांडण्याचं सरकारचं नियोजन आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. बैठकीला 36 विविध पक्षांचे मिळून 52 खासदार उपस्थित होते असं संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी बैठकीनंतर बातमीदारांना सांगितलं. अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाज सुरळीतपणे चालवण्याच्या दृष्टीनं सहकार्याचं आवाहन यावेळी सरकारतर्फे करण्यात आलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा तसंच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश, गौरव गोगोई, तृणमूलचे सुदीप बंदोपाध्याय, समाजवादी पार्टीचे रामगोपाल यादव, बिजू जनता दलाचे सस्मित पात्रा आणि द्रमुकचे टी आर बालू यांच्यासह विविध पक्षांचे खासदार त्यात सहभागी झाले होते. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी महात्मा गांधी यांच्या 77व्या बलिदान दिनानिमित्त आज मुंबईतल्या मणिभवन इथं भेट दिली. महात्मा गांधींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांनी प्रार्थना सभेत भाग घेतला. यावेळी राज्यपालांनी सर्वांना जात, पंथ आणि धर्म यांच्या संकीर्ण मतभेदापलीकडे जाण्याचं आवाहन केलं. विद्यार्थ्यांनी महात्मा गांधींच्या सत्य, अहिंसा आणि सदाचाराच्या विचारांचं पालन करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. राज्यात इतरत्रही यानिमित्त विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन झालं. नवी दिल्लीत मराठी साहित्य संमेलन होणं ही मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नवी दिल्ली इथल्या कार्यालयाचं उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते आज झालं. त्यावेळी ते बोलत होते.
मुंबईमध्ये होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचं उद्घाटन आज महाराष्ट्र सदन या ठिकाणी आपण केलेलं आहे. हे जे साहित्य संमेलन होत आहे, भरातील मराठी माणसाकरता एक अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे की देशाच्या राजधानीमध्ये अतिशय भव्य अशा प्रकारचं साहित्य संमेलन होत आहे. या साहित्य संमेलनाकरता एक मोठी टीम या ठिकाणी सातत्याने काम करते. आता यशपालनी मला सांगितलं, जवळपास 70 लोक या ठिकाणी दिवस रात्र काम करत आहेत. यशस्वी व्हावं म्हणून मुरली अण्णा मोहोळ कार्यवाह म्हणून त्या ठिकाणी मदत आहे, ती सगळी मदत करतायत. आणि मला विश्वास आहे की अतिशय चांगलं साहित्य संमेलन महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर पहिल्यांदा होणारं दिल्लीतलं साहित्य संमेलन हे यशस्वीच झालं पाहिजे या दृष्टीनं आम्ही सगळे देखील त्यांच्या पाठीशी आहोत.
विधानसभा निवडणुकीत मतदारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मतदान केलं मात्र ते पोचलंच नाही असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. मुंबईत पक्षाच्या पदाधिकारी मेळाव्यात ते आज बोलत होते. लोकसभा निवडणुकीत ज्या पक्षांचे जास्त उमेदवार निवडून आले होते त्यांचे विधानसभेत अगदी थोडे उमेदवार निवडून आले यावर विश्वास बसत नाही असं ठाकरे म्हणाले. असं होणार असेल तर निवडणूक न लढलेली बरी असं म्हणत ठाकरे यांनी निराशा व्यक्त केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं काम जनतेपर्यंत पोहोचवलं पाहिजे असं आवाहन त्यांनी पदाधिकाऱ्यांना केलं. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासह इतर मागण्यांसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी आज 6व्या दिवशी उपोषण स्थगित केलं. शिंदे समितीचं काम पुन्हा सुरू करण्यात येईल. मराठा आरक्षण आंदोलकांवर दाखल गुन्ह्यांची तपासणी करून गुन्हे मागे घेण्याची कार्यवाही सुरू केली जाईल. कोणबी प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी स्थापन केलेले कक्ष पुन्हा सुरू केले जातील असं लेखी आश्वासन जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिल्यानंतर जरांगे यांनी उपोषण स्थगित करायचा निर्णय घेतला. मात्र मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत मोर्चा काढला जाईल असा इशाराही त्यांनी दिला. त्याआधी बीडचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, प्रकाश सोळंके यांनी जरांगे यांची भेट घेत चर्चा केली. दरम्यान जरांगी यांना छत्रपती संभाजीनगर इथल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट ब पदासाठीच्या प्रश्नपत्रिका सुरक्षित असून उमेदवारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन आयोगाच्या सचिव डॉ सुवर्णा खरात यांनी केलं आहे. त्या नवी मुंबई इथं वार्ताहर परिषदेत बोलत होत्या. येत्या रविवारी म्हणजे 2 फेब्रुवारीला महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2024 होणार आहे. त्याची प्रश्नपत्रिका उमेदवारांना उपलब्ध करून देण्याचं आमिष दाखवून पैशाची मागणी केली जात असल्याचं वृत्त पुण्याच्या एका दैनिकात प्रसिद्ध झाल्यानंतर आयोगानं हा खुलासा केला आहे. याप्रकरणी पुणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. फेब्रुवारी मार्चमध्ये होणाऱ्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षेत गैरप्रकार झाले तर परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दिला आहे. तसंच परीक्षा केंद्रांवर ज्या शाळांमधले विद्यार्थी परीक्षा देत आहेत त्या शाळेतले शिक्षक कर्मचाऱ्यांची नियुक्ती न करण्याचा निर्णय राज्य मंडळानं घेतला होता. त्याला संस्थाचालक शिक्षक संघटनांनी आक्षेप घेतल्यामुळे हा निर्णय बदलला आहे. ज्या परीक्षा केंद्रावर मागच्या 5 वर्षात गैरप्रकार झाले होते त्या शाळांना मात्र हा निर्णय लागू असेल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. मुंबई AIR न्यूज या यूट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल. राज्यात माघी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवरची बंदी मुंबई उच्च न्यायालयानं कायम ठेवली आहे. मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या पीठानं याबाबतचा हंगामी आदेश आज जारी केला. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदी घालण्याबाबत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची चोख अंमलबजावणी करण्याची सूचना न्यायालयानं राज्यातल्या स्थानिक यंत्रणांना दिली आहे. बीड ते मुंबई रेल्वे सुरू करण्याचं सूतोवाच उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. ते आज बीड इथं नियोजन समितीच्या बैठकीनंतर पक्ष कार्यकर्त्यांशी बोलत होते. सर्वांसाठी शिस्तपालन आवश्यक असून चुकीचं काम केलं तर नियमानुसार कारवाई होणारच असं पवार यांनी स्पष्ट केलं. नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्यात एकूण आराखड्यातल्या 536.44 कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. सोलापूर जिल्हा वार्षिक योजना 2025-26 1,019.33 कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्याला जिल्हा नियोजन समितीनं आज मान्यता दिली. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या आज झालेल्या बैठकीनंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ही माहिती दिली. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सर्वसाधारण योजना 861.89 कोटी, अनुसूचित जाती उपयोजना 152 कोटी, तर आदिवासी क्षेत्राबाहेरच्या उपयोजना 5.44 कोटी रुपयांचा समावेश आहे. यवतमाळ जिल्हा नियोजन समितीची बैठकही आज पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सन 2025-26 या आर्थिक वर्षातल्या 659 कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली. उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पदक तालिकेत 23 पदकांसह महाराष्ट्रानं 3रा क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्राच्या खात्यात 4 सुवर्ण, 11 रौप्य आणि 8 कांस्य पदकांचा समावेश आहे. या स्पर्धेत ट्रायथलॉन प्रकारात महाराष्ट्रानं 6 पदकांची कमाई केली. पार्थ मिरगे, डॉली पाटील, मानसी मोहिते या खेळाडूंनी पदकांची कमाई करत महाराष्ट्राच्या पदकांच्या कमाईत भर टाकली आहे. महिलांच्या 400 मीटर पोहण्याच्या स्पर्धेत मेडले प्रकारात सानवी देशवाल हिनं सुवर्णपदक पटकावलं आहे. हवामान. गेल्या 24 तासात मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी किमान तापमानात वाढ झाली. येत्या 2 दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार. लोकसेवा आयोगाच्या गट ब पदासाठीच्या प्रश्नपत्रिका सुरक्षित असल्याचं MPSCचं स्पष्टीकरण. माघी गणेशोत्सवासाठीही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवरची बंदी मुंबई उच्च न्यायालयाकडून कायम. आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 23 पदकांसह महाराष्ट्र पदक तालिकेत 3रा स्थानावर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. आकाशवाणी मुंबईचं पुढचं राष्ट्रीय बातमीपत्र ऐकूया रात्री 8:05. नमस्कार.